चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाचे व्यवस्थापन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर गारपीट व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांची प्रचंड हानी झाल्याचे दिसून आले आहे। ऊस या महत्त्वाच्या नगदी पिकाची सुद्धा मोठी हानी झाल्याचे दिसून आले आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे ऊस पीक पाहणीनुसार वेगवेगळ्या विभागात साधारणपणे अर्धा ते एक तासभर मोठ्या वादळाबरोबर गारपीट सुद्धा झाली, ज्यामुळे शेतामध्ये व रस्त्यांवर गारांचा थर साचलेला होता। गारांच्या तडाख्यामुळे ऊस पिकाची पाने पूर्णपणे छाटली गेली व ऊसाच्या पानाची मध्य शिरत शिल्लक राहिली, त्यामुळे शेतामध्ये ऊस पाने विरहित उभे असल्याचे दिसून आले। मोठ्या ऊसाच्या काड्यांना गारांचा तडाखा बसल्यामुळे त्या आढळल्या। काही ठिकाणी ऊसांच्या काडींमधील भाग लाल झाल्याचे दिसून आले। गारेच्या गारपटीग्रस्त भागामध्ये ऊसाच्या वाढ्यावर मार लागल्यामुळे ऊसाचे पोंगे आतील बाजूने कुजलेल्या अवस्थेत आढळले। अनेक ठिकाणी वादळ वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणात लोळलेला आढळला। वेगवेगळ्या लागण हंगामानुसार ऊस पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले। ऊसाला पाने शिल्लक नसल्यामुळे ऊसाची वाढ होण्यासाठी व संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी लवकरात लवकर उपाय करणे गरजेचे आहे। हंगाम निहाय लागण आणि खोडवा गारपीटग्रस्त पिकाबाबत निरीक्षणे। आडसाली हंगामात 2019-20 मध्ये लागण झालेल्या ऊसाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले आहे। या ऊसाचे वय 9 ते 10 महिने असून 15 ते 20 कांड्या तयार झालेल्या आहेत। गारपिटीमुळे ऊसाच्या वाढ्याकडील कांड्या पिचलेल्या तसेच इजा झालेल्या आहेत। पिचलेल्या ऊसाचे पोंगे कुजलेले आहेत आणि डोळे फुगलेले दिसतात। येत्या 7 ते 8 दिवसात इजा झालेल्या ऊसाची पाने वाळण्यापूर्वी ऊसाचे पोगे कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसेल। सुरू हंगामात लागण केलेल्या ऊसाच्या आणि खोडवा पिकाच्या पानांच्या चिंधड्या झालेल्या आहेत, परंतु या ऊसाचे पोंगे जिवंत आहेत। तसेच हा ऊस कमी प्रमाणात लोळलेला आहे। पूर्व हंगामी ऊस पिकांच्या पानांच्या सुद्धा चिंधड्या झाल्या असून ऊसास कांड्या आलेल्या नसल्यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी असून या ऊसाचे पोंगे जिवंत आहेत। वरील पूर्व हंगामी सुरू व खोडवा पिकाचे नुकसान झाले असले तरी पिकाचे पोंगे जिवंत असल्यामुळे ऊसाची पूर्ण वाढ होणे शक्य आहे। लहान ऊसात पानाच्या चिंधड्या जरी असल्या तरी सध्या सुरक्षित असलेले फुटवे आणि नंतर येणारे फुटवे लक्षात घेता उपाययोजना करून नुकसान टाळणे शक्य आहे। उपाययोजना: गारपीटग्रस्त ऊस पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खालील प्रमाणे व्यवस्थापन करावे। नवीन सुरू व खोडवा पिकाचे नुकसान जरी झाले असले तरी पिकाची कापणी करू नये। थोड्याफार प्रमाणात ऊसास इजा झाल्यामुळे ऊस पिकाचे पुढील नुकसान टाळण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी। या पिकास नेहमीच्या खतमात्रेबरोबर एकरी 50 किलो ज्यादा नत्राची मात्रा द्यावी। नवीन पाने आल्यावर द्रवरूप मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी। खोड किडीचे नियंत्रण करण्यासाठी एकरी 10 किलो फिप्रिनॉल किंवा 6 किलो कॉर्टॅप हायड्रोक्लोराईड किंवा 175 मिली कोराजन या कीटकनाशकाचा वापर करावा। पूर्व हंगामी पिकाचे नुकसान सुरू खोडवा पिकापेक्षा जास्त असले तरी पोंगा कुजलेला नाही अशा पिकास नेहमीच्या खतमात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात। तसेच एकरी 50 किलो ज्यादा नत्र द्यावे। नवीन पाने बाहेर पडल्यानंतर पिकांवर द्रवरूप मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी। आडसाली हंगामातील पिकांचे नुकसान सर्वात जास्त आढळून आल्याने कारखान्याच्या माध्यमातून अशा पिकांची पाहणी करून घ्यावी आणि ज्या ठिकाणी ऊसांचे पोंगे जास्त कुजलेले आहेत त्या पिकाची जमिनीलगत तोडणी करणे आवश्यक आहे। गारपीटग्रस्त ऊसाची पाने सडल्यामुळे आणि पोंगे कुजल्याने बुरशीजन्य रोगांचा तसेच किडींचा उपद्रव होण्याची शक्यता लक्षात घेऊन साखर कारखान्याने शेती खात्यातील कर्मचाऱ्यांकडून कारखाना क्षेत्रातील गारपीटग्रस्त ऊस पिकाची पाहणी बरोबरच करावी। एखाद्या रोगाची अथवा किडीची लागण झाली असेल तर त्याकरता उपाययोजना कराव्यात।